வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷிதஸ்வாத்மசுகாவபோதே ஜனஸ்யயே சாங்கலிகாயமானே சம்சாரஹாலாஹலமோஹசாந்தயே. குண்டலீகவரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞானதேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சந்த். ஏக நாம ஹரி துவைத நாம துரி அத்வைத குசரி விரளா ஜானே சமபுத்தி கேதா சமான ஸ்ரீ ஹரி ஷமதமாவைரி ஹரி ஜாலா சர்வாகட்டி ராம தேஹா தேஹி ஏக சூரிய பிரகாஷக சஹஸ்ர ரஷ்மி ஜ்ஞான தேவா சித்தி ஹரி பாட்ட நேமா மாகிலியா ஜன்மா முக்த ஜாலோ. मागच्या वेळेला आपण हा अभंग उच्चारलेला होता. अद्वैत भावांनी नाम घेण्याची प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराज सांगताहेत. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. एक हरी नाम अशा भावांनी घ्यावं की ज्यामुळे द्वैत नाहीस होईल. नामस्मरण करणं, नाम घेणं हे एका खुबीनी होणं आवश्यक आहे. ती खुबी म्हणजे अद्वैताची खुबी, अद्वैताची भावना, अद्वैताचा बोध. हरिनाम अशा पद्धतीने घ्यावं की द्वैतच नाहीस होईल. आपण गेले काही रविवार द्वैत नाहीस होईल अशा पद्धतीने नामस्मरण करावं हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे ती शिकवण पाहतो आहोत. जसं एक हरी आत्मा जीव शिव समा, हरी आणि आत्मा एक अशा भावनेनी, जीव आणि शिव एक अशा भावनेनी नाम घ्यावं. असं जर नाम घेतलं तर नामधारक आहे त्या ठिकाणीच हरी भावानी वैकुंठ सभोवती भरलेलं आहे असं नामधारकाला वाटेल. अव्यक्त निराकार नाहीचा आकार जेथोनी चराचर हरिसी भजे ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय. अव्यक्त निराकार ब्रह्म आणि त्या ब्रह्मापासून जे चराचर विश्व निर्माण झालेलं आहे ते एका हरीला भजत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे सगळं ध्यानात घेऊन अव्यक्त निराकार निर्गुण अशा ब्रह्माशी तादात्म्य पाहून ज्ञानदेव हरीला भजतात. एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. द्वैताचं जर बंधन बाधायला नको असेल तर अद्वैय भावानी नाम घ्यायला हवं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेही आपण मागच्या वेळेला पाहिलं. नाम नामधारक आणि परमात्मा ज्याचं नाम आहे तो हे मुळातच एक आहेत. हे तीनही मिळून एक तत्व आहेत. आपलं शुद्ध अस्तित्व स्थळ काळ निरपेक्ष असणार असं आपलं स्वरूप आणि परमात्मा हे मुळातच एक आहेत अशा भावनेने नाम घ्यायचं असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. जन्माला येऊन अद्वैत भावाने नाम घेऊ जाणतो तोच रामकृष्ण नामाशी आणि भावाशी स्थिर होतो, पैठा होतो असं ज्ञानेश्वर महाराज पुढे एका ठिकाणी सांगतात. आणि जो हे जाणत नाही तो करंटा, उपजोनी करंटा, नेणे अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैचा होय, तो रामकृष्ण या भावाच्या ठिकाणी पैठा कसा काय होईल. आता आपण हा अभंग पाहतो आहोत. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमावैरी हरी झाला. नामस्मरण करत असताना एक जे नाम आपण घेतो आहोत त्या नामामुळं सगळं द्वैत नाहीसं होणार आहे अशी भावना मुळातच नाम घेणाऱ्याच्या ठिकाणी असायला हवी. कधीतरी होईल अशा प्रकारची भावना नको. आत्ता या क्षणी नाम घेत असताना सगळा अद्वैत भाव दूर सारून नाम घेणं ही नामस्मरणाची खुबी आहे. द्वैत याचा अर्थ दोन गोष्टी, एक म्हणजे मी कोणीतरी आहे देहाच्या अंगानी आणि दुसरं म्हणजे परमात्मा कोणीतरी आहे. मी आणि परमात्मा एकमेकांपासून वेगळे आहोत याला द्वैत असं म्हणतात. आणि अद्वैत याचा अर्थ जो परमात्मा आहे तोच माझ्या अंतर्यामी आहे इतकंच नव्हे तर मी आणि तो एकच आहोत अशा भावनेनी नामस्मरण करणं म्हणजे अद्वैत भावाने नाम घेणं. एक नाम हरी, एक हरी नाम, परमात्मा आणि आपण एक अशा भावानी केलेलं नामस्मरण हे द्वैताची वार्ताच बाजूला सारून टाकतं, द्वैताचा सगळा अबोधच बाजूला सारून टाकतं. असाही याचा एक अर्थ करता येईल की अशा एक भावनेनी घेतलेलं नाम द्वैताची वार्ता दूर सारतं. एक नाम हरी, द्वैत भाव दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. मात्र फार कमी लोक हे जाणतात. अशा प्रकारचं नामस्मरण करणारे अतिशय कमी असतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कोणीतरी विरळा अशा प्रकारे जाणतो. कशाकरता नाम घेतो काही माहिती नसतं. नाम घेऊन काय साधायचं आहे काही माहिती नसतं. परमात्मा आणि आपण दोन आहोत याच्याविषयी काही शंका नसते. द्वैत भावच असतो आणि नामस्मरणही करत असतो. फार कोणीतरी वेगळाही अद्वैताची कला कुसर जाणणारा असा असतो. अशा करता कोणीतरी विरळा हे जाणणारा असतो. की आपण म्हणजे देह हे समीकरण अतिपक्क झालेलं असतं. मी याचा अर्थ शुद्ध जाणीव स्वरूप आत्मा हे साफ विसरलेला असतो. याची कोणतीही ओळख त्याला नसते, याची कोणतीही माहिती त्याला नसते. आणि जरी माहिती असली तरी देखील त्याला त्याच्याशी काही कर्तव्य नसतं. प्रत्यक्ष देहाशी संबंधित असाच व्यवहार आणि माझं आणि परावं, दुसरं तुझं, अशाच प्रकारचा व्यवहार त्याचा सतत चालू असतो. संतांनी कधीतरी सांगितलेली वचनं आणि सतत आपण करत असलेला द्वैतातला व्यवहार याच्यामध्ये कुठं झटापटच होत नाही. संतांचं म्हणणं आणि आपला अबोध याची झटापट व्हायला पाहिजे. शेवटी संतांचं म्हणणं ते शिल्लक राहायला पाहिजे.
त्याच्याऐवजी आपण आपला अबोध टिकून कसा राहील हेच जवळपास पाहत असतो. मी म्हणजे माझा देह, मग माझं रूप, माझं कुळ, माझी जात, माझा वंश, मग माझे आहेत ते सगळे मुलं, मुली, जावई, सुना, नातवंड. ही जरी स्वाभाविक गोष्ट असली तरी विवेकाच्या अंगानी याच्या पलीकडे कुठंतरी जायला हवं, ते जायला देखील कचरतो. विवेकानी हे सकळ तू जाण मावेची, अवघी सोयरी सुखाची, हे तुझी या सुख दुःखाची सांगाती नव्हेती असं म्हणायची देखील त्याची तयारी नसते. कर्मयोगे सकळ मिळाली, एकेच स्थळी जन्मास आली, एवढेच आपले आणि या सर्वांचे संबंध आहेत असं विचार करायला देखील कचरतो. असं असल्यामुळं संत जे सांगतात ते आणि आमची जी स्वाभाविक स्थिती द्वैताची असते ती याची कधी झटापटच होत नाही. संतांचं जे सांगणं आहे ते सांगणं आमच्या ठिकाणी ठसावं याच्यासाठी आम्ही कोणता प्रयत्नच करत नाही. तसंच द्वैताच्या भावनेमुळं, म्हणजे मी देह या भावनेमुळं जे विषय समोर येऊन उभे राहतात, ते विषय विकार हे देखील कितीतरी प्रमाणात बरे वाटतात. मनुष्याच्या जीवनाचा प्रत्येकाने आपल्या अंतर्यामी जर आढावा घेतला तर परमेश्वराचं अथवा निर्गुण, निराकार, अव्यक्त, अचिंत्य, सच्चिदानंद अशा स्वतःच्या स्वरूपाचं स्मरण किती वेळेला असतं आणि विषयांचं स्मरण म्हणजे सत्ता, पैसा, संपत्ती, विषय, विकार, देहभाव, माझं तुझं याचं स्मरण किती असतं हे जर प्रत्येकाने तपासून पाहिलं तर असं लक्षात येईल की जवळपास नगण्य असं स्मरण आपल्या आत्मस्वरूपाच्या बाबत आपल्या ठिकाणी असतं आणि बाकी सगळा वेळ म्हणजे झोपेत देखील, स्वप्नात देखील, जागृतीत तर असतोच पण विषयाचं चिंतन करत असतो. हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ अशाच प्रकारचं वर्तन चालू असतं. जर असं असेल तर मग ही अद्वैत कुसरी विरळा जाणे हे बरोबरच आहे. म्हणून हरी नाम अशा खुबीनी घ्यावं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की द्वैताची वार्ता दूर पळून जाईल. अशा खुबीनी जर हरिनाम घ्यायचं असेल तर एकतर बसून अशाच भावानी हरिनाम घेणं आवश्यक आहे. लक्षात ठेवून हरिनाम घेणं आवश्यक आहे. म्हणजे हे जे नामस्मरण आहे, हे नामस्मरण हे कितीतरी मोठ्या तत्वज्ञानाचा एक सिम्बॉल म्हणून तुमच्या समोर उभं राहील. सगळं आठवत बसायचं की परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, जीवाचं स्वरूप कसं आहे, जीव आणि परमात्मा मुळातच एक कसे आहेत, हे जगत कसं अशाश्वत आहे, नाशिवंत आहे, द्वैत भावानी कसं नुकसान होतं, द्वैत भावानी कशी देहबुद्धी वाढते, किती चिंतन करायला लागेल. पण जर एक नाम घेतलं तर जसं बरीच मोठी औषधं एका गोळीत एकत्र करावी आणि ती गोळी घ्यावी तशा प्रकारे नामस्मरण हे अगदी छोटी गोष्ट होऊन जाईल की एक नाम घेतल्याबरोबर एवढ्या सगळ्या भावना निर्माण झाल्या. आणि जर तसं झालं तरच द्वैताची वार्ता दूर होईल. नुसत्या नामस्मरणाने नाही, मग नुसत्या नामस्मरणाने होईल. नाम घेता घेता नामाची गोडी लागेल. नामाची जर गोडी लागली जर तर आहेतच, नाम उतरेल, नाम जर उतरलं तर जर तर आहेतच, मनात नाम सतत घोळेल, मग चित्तात नाम सतत घोळेल, आणि जर तसं झालं तर परत जर तर आहे। तर मग संसाराची आसक्ती कमी होईल, आणि जर संसाराची आसक्ती खूप खूप दूरचा मार्ग आहे, मग आत्ता बसतानाच जर या भावनेने नामस्मरण केलं तर। ज्ञानेश्वर महाराज आपल्याला तेच सांगतात, एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे। अशा प्रकारे अद्वैताशी पारंगतता कोणातरी क्वचित एखाद्याला लाभते, अद्वैताशी अशी पारंगतता एखाद्याला लाभते याच्यामध्ये ते फार कठीण आहे म्हणून तसं होतं असं नाही, तर विषयांचा विकारांचा जोर देहबुद्धीचा जोर अति असतो आणि आपली स्वाभाविक भावना त्याच्यात रमण्याची असते म्हणून ते जड आहे असं वाटतं। वस्तुतः ते जड नाहीये, ते सोपं आहे, पण या सगळ्या गोष्टी खाली करणं हेच फार कठीण। जसं घर आपलंच आहे पण भाडेकरून इथे खाली तर करायला पाहिजे, ते जोपर्यंत खाली भाडेकरू करत नाही तोपर्यंत नुसतं आपलं घर असून उपयोग काय। तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात ना, काम क्रोधे केले घर रिते, हे जे भाडेकरू आहेत त्यांनी आपलं घर तर रिकाम करायला पाहिजे। त्याच्या ठिकाणी एवढ्या वस्तू भरून ठेवलेल्या आहेत, साठविण्याचे रुदले जागे असं एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात। हे सगळं तत्वज्ञान भाव ज्या ठिकाणी साठवायचा तिथं आधीच बऱ्याच गोष्टी साठवल्यात, आता एक वस्तू साठवायला जागा नाही। कधी कधी तुमच्या माळ्यावर अशी परिस्थिती होते की एक छोटी गोष्ट देखील बसत नाही, असा एवढा छोटासा एक बॉक्स बसायला काय हरकत आहे, पण नाही बसत, जागाच नसते। तशी जागा हरिनामाच्या बाबत आपल्या ठिकाणी झालेली आहे, बसायला जागाच नाही, कारण इतक्या गोष्टी बसलेल्या आहेत, ज्या गोष्टी बसलेल्या आहेत त्या सांभाळण्यामध्ये किती शक्ती खर्च होते। आणि मग अशी ही उसनी आणलेली वस्तू असावी तशी, जिला जागाच नाही अशी कधीतरी आठवण होणार दिवसातून एखाद्या वेळेला। अनुग्रह घेतलाय सद्गुरूंचा, ते म्हणाले की एक माळ तरी ओढ, रात्री झोपेपर्यंत वेळ नाही झाला, अंथरुणावर बसल्या बसल्या वेळ नाही झाला, झोपला, झोपल्यावर आठवण झाली म्हणून पडल्या पडल्या चार नामं घेतली। दिवसभरात वेळ नाही झाला, नाम घ्यायला त्यांनी सांगितलं, ध्यान करायला सांगितलं, झोपल्यावर पडल्या पडल्या श्लोक म्हणायला लागला। मला मध्यंतरी एकाने सांगितलं, अगदी जर असं होतं कधी कधी की उशीवर डोकं ठेवल्यावर मग आपल्या हातून केवढी मोठी गोष्ट झाली, आपण ध्यानालाच बसलो नाही, म्हणून मी श्लोक म्हणतो, मग म्हणता म्हणताच झोपी जात असणार, ध्यान कसे करणार हे। ही गोष्ट काही सद्गुरूंकरता करायची, तुम्हाला तुमच्या जीवनाचं काही महत्व कळतंय का कळत नाही, शहाणे आहात की वेडे आहात असं कधी कधी तुकाराम महाराज विचारतात, काय करताय काय, जन्मा येऊनी काय केले तुवा मुद्दल गमाविले, तुला एखादी एवढी मोठी गोष्ट सांगितली आणि करायला वेळ नाही, मग काय करतोस। म्हणून विरळा जाणे, तुम्ही करत नाही म्हणून कोणीतरी एखादा जाणतो, जर करणारा असेल तर प्रत्येक जण जाणेल, जो करणारा आहे त्याच्यात विरळा कोणी जाणेल असं नाही। पण तुम्हाला खाण्यापिण्याची आवड आहे, चांगली उत्तम उत्तम वस्त्र नेसून बडेजाव मिरवण्याची आवड आहे, मग नाही ना, मग कसे त्या विरळा या कॅटेगरीत तुम्ही येत नाही ना, तुम्ही याचा अर्थ तुम्ही नव्हे। इतक्या थंडीचं नाही तर इथं येऊन ऐकायला बसण्याचं तुम्हाला काय कारण होतं।
खरंच आपल्या इथं काय निर्माण झालेलं आहे की कुठून लोक आले, कोथरूडहून, शिवाजीनगरहून, हडपसरहून, कात्रज किती लांबलांबहून तुम्ही येता, त्यामुळे मुळातच तुम्ही एवढी मोठी गोष्ट करता आणि तुम्ही तुम्ही असं म्हणून मी तुम्हालाच केवळ म्हणतोय असं नाही. ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात की विरळा जाणे, त्यांना असं म्हणायला लागण्याची कारणं मात्र अशा भावनेमध्ये आहेत, अशा वृत्तीमध्ये आहेत. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमा वैरी हरी झाला. जर समबुद्धीनी नाम घेतलं, समबुद्धी याचा अर्थ तो सर्वांना समान आहे हे लक्षात ठेवून आपण देखील सर्व विश्वाच्या ठिकाणी समान असावं अशा भूमिकेतून घेतलं जाणारं नाम, याला समबुद्धीनी घेतलं जाणारं नाम असं म्हणतात. जर समबुद्धीनी नाम घेतलं, समत्वानी जर नाम घेता आलं, कारण या समबोधाला भगवंत देखील अतिशय महत्व देतात. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव श्वपाकेच पंडिताः समदर्शिनः. समान रीतीनी पाहणं, समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः तुल्यनिंदा स्तुतिही मौनी संतुष्टो येन केनचित. सगळीकडे समत्वानी पाहणं हा एक विशेष गुण आहे. समोहं सर्वभूतेषु नमे द्वेष्टोस्ति न प्रियाः. मी सर्व ठिकाणी सम आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता. समचरण सुंदर कासेल्याला पितांबर. काय आहे सम म्हणजे? सम याचा अर्थ सुख आणि दुःख याच्या ठिकाणी सम, निंदा आणि स्तुती याच्या ठिकाणी सम, ज्ञान आणि अज्ञान याच्या ठिकाणी सम, द्वंद्व साम्य ही विशेष स्थिती सांगितलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा भगवंत प्राप्त पुरुषाचं वर्णन करतात तेव्हा त्याला समत्व प्राप्त झालेलं आहे असंच सांगतात. त्यांनी समत्व प्राप्त केल्याखेरीज अशा प्रकारचा विशेष बोध त्याला झाल्याखेरीज जो सम आहे तो अलिप्त आहे, जो सम आहे तो शुद्ध आहे. इथं दिवा लावलेला आहे, प्रकाश आहे हे मला समजतं, आणि दिवा मालवला इथं अंधार झाला मला समजतं. ज्याला समस्त प्रकाश आहे आणि ज्याला समस्त अंधार आहे तो प्रकाशापेक्षा आणि अंधारापेक्षा वेगळा आहे. तो वेगळेपणाने समजून घेतो प्रकाश आहे आणि अंधार आहे. ज्याला दुःख समजतं आणि ज्याला सुख समजतं तो समजणारा सुखापेक्षा आणि दुःखापेक्षा वेगळा असतो. तो जसा प्रकाश आणि अंधकाराच्या बाबत सम आहे तसं सुख आणि दुःखाच्या बाबत सम आहे. तो ज्ञान आणि अज्ञानाच्या बाबत देखील सम आहे. तो जन्म आणि मृत्यू याच्याबाबत देखील सम आहे. वेगळेपणाने समजून घेतो. तो जन्मरूप देखील नाही आणि मृत्यू स्वरूप देखील नाही. न पुण्यम न पापम. तो पुण्यवान नाही आणि पापस्वरूप देखील नाही. तो सम आहे. ही जी समबुद्धी आहे ही समबुद्धी अतिशय महत्वाची. ही समबुद्धी होण्यासाठी प्रथम हे समजलं पाहिजे की शुद्ध पुण्य
पुण्यापेक्षा देखील महत्वाचं. पुण्य वेगळं, पाप वेगळं आणि शुद्ध पुण्य वेगळं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, पापात्मके पापे नरका जायजे, पुण्यात्मके पापे स्वर्गा येईजे. म्हणजे आपण ज्याला पुण्य म्हणतो त्याला ज्ञानेश्वर महाराज पुण्यात्मक पाप असं म्हणतात. यज्ञ याग करणं कामनिक हेतूनी, सत्कर्म करणं कामनिक हेतूनी, देवळ वगैरे बांधणं, पायऱ्या बसवणं तिथं कामनिक हेतूनी, आपलं नाव कायम राहावं, आपल्या वडिलांचं नाव कायम राहावं. स्वामीजी म्हणत की त्याच्यावर पाय देऊन तर जातो भाविक, तुमच्या वडिलांच्या नावावर कशाला नाव पाहिजे, पण आपलं नाव कायम राहावं. हे पापात्मक पुण्य. मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य. मग ज्या गोष्टींनी मी प्राप्त होतो ते शुद्ध पुण्य. हे शुद्ध पुण्य प्राप्त होण्याच्या आधी दुःख आणि सुख, जन्म आणि मृत्यू याच्याकडे पाहणारी बुद्धी शुद्ध होणं आवश्यक आहे, मग सम होईल. आधी शुद्धता यायला पाहिजे, मग समत्व येईल. बुद्धी अशुद्ध असते म्हणूनच आपल्याला एक गोष्ट हवी आणि एक गोष्ट नको असं असतं. पण कोणतीही गोष्ट हवी म्हणून पकडली की नको असलेली गोष्टही पकडलीच जाते. तुम्ही सुख पकडलं की दुःख पकडताच. तुमच्या कल्पनेप्रमाणे तुम्ही सुख पकडलेलं असतं. लग्न केलं सुख पकडलं, त्याच्याबरोबर दुःखही पकडायला लागतंच. मुलगा झाला सुख झालं, पेढे वाटले, पुढे तो वागताना चुकला, दुःखही पकडलेलं आहेच. जेव्हा सुख पकडलं तेव्हाच दुःख पकडलेलं आहे. दुःख वेगळं पकडायला लागत नाही, कोणाला दुःख नको आहे. पण अशा करता सुखाबरोबर दुःख असतंच. जेव्हा मित्रता पकडली जाते तेव्हाच शत्रुता पकडली गेलेली असते. जो खूप जवळचा असतो त्याचे कालांतराने दोष दिसायला सुरुवात होते. दोन प्रकृती वेगळ्या असल्याने हळूहळू त्या दोषांचा त्रास होतो. सुरुवातीला ते दोष असतातच, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं आणि मैत्री भावना जास्त असते, गुणांकडे पाहण्याची वृत्ती जास्त असते. कालांतराने कोणाचं काय चुकलं, कोणाचं काय चुकलं असं अति वाढायला सुरुवात होते मनात. दोष असतातच, ते दुसऱ्याला दिसतात, आपल्याला मित्राचे आणि मित्राला आपले. आणि नंतर मित्रत्व शत्रुत्वाकडे घेऊन जातं. तुमचाच चॉईस असतो. तुम्हाला असं वाटतं की माझी निवड चुकली, पण तुम्ही जी निवड कराल ती चुकणारीच असते. याचं कारण प्रकृतीमध्ये अशुद्धताच असते प्रत्येकाच्या. आज याचं अमुक पटलं नाही तर दुसऱ्याचं दुसरी गोष्ट न पटणारी तुम्हाला नंतर ती ठळक होत जाणारच असते. म्हणून मित्रत्व असतानाच जो समत्वानी पाहू शकतो मित्रत्वाकडं, म्हणजे अलिप्ततेने पाहू शकतो, तो शत्रुत्वाकडे देखील अलिप्ततेने पाहू शकतो. पण याच्यासाठी म्हणून मित्र आणि शत्रू, विद्वान आणि अविद्वान, जन्म आणि मृत्यू याच्या मर्यादा शुद्ध बुद्धीला समजणं आवश्यक असतं. त्याच्याकरता बुद्धी शुद्ध असणं आवश्यक असतं. अद्वैत भावाने नाम घेता घेता बुद्धीला प्रथम शुद्धता येते, मग समता येते. समबुद्धी घेता समान श्रीहरी, म्हणून तो विटेवर समान उभा आहे. तुम्ही कसेही या, तुमच्याबद्दल तो समान आहे. तुम्ही खूप भक्त म्हणून या, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल, तो मात्र आहे तसाच आहे. खोळ बुंथी घेवोनी खुणांची पालवी, आळविल्या नेदी साधू, ज्ञानेश्वर महाराज देखील म्हणतात. एवढा मी आळवतो पण साथ देत नाही, तो जसाच्या तसाच उभा आहे. त्यांनी दिलेली साद तुमच्या मनाने दिलेली साद असते, तो तसाच असतो. तो सम आहे, तो समान आहे. पण तुमचा मात्र पूर्ण भाव असा होतो की केवढी साथ त्यांनी दिली, त्यांनी दिलेलीच असते, तुमच्या आत्मत्वाला तो साथ देतो। पण अन्यथा तो बाजूला असतो, वेगळा असतो, तो द्रष्टा असतो, तो साक्षी असतो, तेव्हा तो सम असतो। नामस्मरण करत असताना अशा प्रकारे शुद्ध बुद्धीने नामस्मरण करणं हेची एका अथियेर आघवीची भ्रांती ऐसी निकुरेसी मती मेरू होय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। अशा भावनेने नामस्मरण जर केलं तर बुद्धी शुद्ध होते आणि असं नामस्मरण करताना देखील अशा खुबीने नामस्मरण करायचं की अद्वैत भावच टिकून राहील। तर मग आपली बुद्धी हळूहळू शुद्ध होते आणि विश्वाकडे पाहण्याची देखील आणि स्वतःकडे पाहण्याची देखील, विकारांकडे पाहण्याची देखील, ज्या ठेचा द्वैतात लागत होत्या त्या लागेनाशा होतात, ज्या द्वंद्वांमध्ये लागत होत्या त्या लागेनाशा होतात, समबुद्धी होते, मग हरी समान आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ज्याची बुद्धी सम झाली त्याला तो समान आहे, एरवी तो समानच आहे, ही वस्तुस्थिती असली तरी आम्हाला ते समजणं शक्य नाही, कारण आमची बुद्धी द्वैतात सापडलेली आहे। समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदमा वैरी हरी झाला। आणि द्वैत भावनेमध्ये सतत आम्ही राहतो, अद्वैत कुसरी कोणीतरी विराळा जाणतो, ही जी गोष्ट घडते ती आम्ही द्वैताबद्दल आमच्या मनामध्ये विकारांच्या योगानी, अज्ञानाच्या योगानी निर्माण केलेल्या प्रेमामुळे, अशा प्रकारे जर बुद्धीची शुद्धता झाली, मग समता झाली, अद्वैत भावाने नाम घेता आलं, तर द्वैताच्या वेळेला ज्या अडचणी होत्या विकारांच्या, विषयांच्या, माझं मी आणि तू याच्या, तर या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी हरीच तुम्हाला मदत करतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तुमच्या वतीने शमदमा करता म्हणून हरी तुम्हाला मदत करतो, इंद्रिय जय आणि मनोजय याच्यासाठी हरी सहाय्यभूत होतो। शमदमा, शम आणि दम याच्यासाठी म्हणून विषयांचा वैरी हरी होतो, हरी भावना तुमच्या आत असणारी मग प्रतिकार करायला सुरुवात करते, मग विशेष शम दम या गोष्टींचा विशेष अभ्यास करायच्याऐवजी सहज भावानी हरीच सहाय्यभूत झाल्यामुळं आतून हरीच वैर करतो आहे विकारांशी अशी भावना निर्माण होते। एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमा वैरी हरी झाला। याचा अर्थ असा नाही करायचा की शम आणि दम याचा हरी वैरी होतो, असं कसं होईल, अर्थही नीट करता आले पाहिजेत। त्यामुळे हरिपाठाचे देखील अर्थ काव्य आहे, काव्यामध्ये लिहिलेलं आहे। शम आणि दम तुमच्या ठिकाणी राखले जातात आणि विकारांचा वैरी परस्पर हरी होतो, त्यामुळे शमदम आपल्या ठिकाणी राखले जातात। सर्वाघटी राम, मग शम आणि दम यांचं कामच संपून जातं. काय त्या ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी दमू म्हणे कवणा ते दमावे तीर्थे ठायावरून उठविली यमलोकींची खुंटली रहाटी आगवी यमू म्हणे कवणा ते यमावे दमू म्हणे कवणा ते दमावे तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदासी नाही औषधाला देखील दोष शिल्लक राहिला नाही. कशामुळे बरं असं झालं? कारण हरिणीच आता कैवार घेतला ना. हरिणी कैवार घेतला याचा अर्थ तुम्ही शुद्ध बुद्धीनी अद्वैताचं भान ठेवून आपण आणि परमात्मा एक आहोत अशा भावनेनी नाम घेतल्यामुळं द्वैताची वार्ता दूर झाली. द्वैताची वार्ता दूर झाल्यामुळं तुम्ही अद्वैत भावामध्ये सहज रमून राहायला लागलात की जे कोणी विरळा जाणणारे असतात. हे कसं झालं? तर प्रथम असं नाम घेत असताना बुद्धीचा निश्चय झाला, मग बुद्धी शुद्ध झाली, मग बुद्धी सम झाली, म्हणजे या सगळ्या व्यवहारांपासून वेगळे आपण आहोत हे बुद्धीला समजलं. हे बुद्धीला समजल्यामुळं तो जो समान असलेला श्रीहरी आहे, समभावनेने नटलेला, त्या श्रीहरीशी एकरूपता साधली गेली. त्यामुळं आता श्रीहरीच तुम्हाला विकारांच्या बाबत मदत करतो, विषयांच्या बाबत मदत करतो, राखण्यासाठी सांभाळण्यासाठी अशी तुमची भावना झाली. विकारांचा वैरी हरी झाला, शमदमांचं काम संपलं. मग असं लक्षात आलं की सर्वा घटी राम, आपल्या आत जसा परमात्मा आहे तसाच यांच्याही आत परमात्मा आहे, त्यांच्याही आत आहे आणि सर्वांच्याही आत आहे. तोच एक राम सर्वत्र भरून राहिलेला आहे. अशा प्रकारची अद्वैताची ठाम भूमिका तयार झाली. सर्वा घटी राम, सर्वांच्या अंतर्यामी राम अशा करता पाहता येत नाही की व्यक्ती दिसली की विषय, व्यक्ती दिसली की त्याच्यापासून काय मिळवायचं, नोकरी मिळवायची का, पैसे मिळवायचे का, जरा संगत वगैरे मिळवली की नंतर काय लाभ होईल तो होईल असं पाहायचं का, विषयावरचं प्रेम निर्माण होतं ते. आपली दृष्टी अशा प्रकारे विषयांनी बाधित झालेली असल्यामुळं आपण वरवरचं नाम रूप वर्ण आकार माझे एक मित्र आहेत, ते कुठल्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपॉल आहेत, ते म्हणाले की साधारणपणाने मे जूनच्या दरम्यान फोन येतो आणि 20-21 वर्षांपूर्वीची व्यक्ती, अरे काय तुम्ही कुठं आहात, मी म्हणतो काम सांगा, बाकी आपण नंतर खूप वर्षांनी तुमचं आणि माझं बोलणं होतं हे बरोबर आहे, काम सांगा, काय कशाकरता फोन केला, काय ऍडमिशन वगैरे हवी आहे की काय. आपण त्या व्यक्तीकडून असंच काही पाहत असतो. काकांना अनुभव असेल, नानांना असेल, व्यक्ती येते, आरकेंना असेल, लाभाकरता येते, एक बदली हवी आहे की आरकेंना भेटायला येतो. आणि मग नंतर अरे किती वर्षात गाठ नाही पडली, किती वर्षात, 7 वर्ष झाली तुझी बदली केली, नंतर भेटायला नाही आलास. पण हीच जगाची रीत आहे. आपण व्यक्तीला पाहिलं की होतं काय, की त्याच्याकडून काय मिळवायचं, हे आपल्या आपली कॅल्क्युलेशन्स तयार व्हायला सुरुवात होते. त्याच्याऐवजी अशा भावाने नाम घेणारा जो आहे त्याची बुद्धी सर्वा घटी राम अशी जर तयार झाली तर अंतःकरणातून एक सहज स्वाभाविक निर्मळ असा प्रेमाचा धागा अशा भक्ताच्या अंतःकरणातून बाहेर पडेल आणि दुसऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये आतपर्यंत जाईल. त्याचा किरण जाऊन पोचल्याखेरीज राहणार नाही. दर्शनैसी प्रशस्ती पुण्यपुरुष, नुसतं दर्शन झाल्याबरोबर, त्यांनी पाहिल्याबरोबर असं लक्षात यावं की याला आपल्याकडून काही नकोय, हा अंतर्यामी तृप्त आहे, समाधानी आहे, आणि याच्याकडून निघालेल्या प्रेमाचाच केवळ स्पर्श आपल्याला होतो आहे, याला सर्वाघटी राम अशी दृष्टी निर्माण झाली म्हणायचं। या सांगोवांगीच्या गोष्टी नाहीयेत। कबीर वस्त्र विणत असत, वस्त्र विणताना अशा भावानी विणत असत, नामस्मरणाने विणत असत, अद्वैत कुसरीनी विणत असत, की सगळं वस्त्र विणून झाल्यानंतर एवढं आश्चर्य वाटायचं त्यांना की हे झालं कसं, कधी आपण एवढे रंगून गेलेले आहोत। एकदा कामामध्ये कुशलता जर प्राप्त झाली तर धोटा फिरवत असताना जाणीव देखील राहत नसेल की आपण काही वेगळी काम वेगळी गोष्ट करतोय, वस्त्र विणतो आहोत, नामस्मरण चाललेलं आहे, कबीर तर रंगून गेलेले आहेत, आणि एक उत्तम शेला तयार व्हायचा, त्यांना वाटायचं काय आश्चर्य, रामाची कृपा, रामामुळे शेला तयार झाला, आणि तसा शेला घेऊन ते बाजारात जायचे आणि समोर येणाऱ्या माणसाला म्हणायचे की रामा बघ तुझ्या अंगावर किती शोभून दिसेल। त्याला वाटायचं नाही व्यवहार करण्यासाठी दुकानदार आलाय, शेला खपवण्यासाठी आलाय, त्याला वाटायचं नाही। समजते, प्रेमाची भाषा माणसांना समजते, कुत्र्याला मांजराला समजत, लहान मुलांना समजत, कोण आपल्यावर प्रेम करतं, कोण दुर्लक्ष करतं, कोण हडहड करतं, सर्वांना समजतं। आणि अशा प्रकारे निष्काम भावाची भाषा तर समजल्याखेरीज राहतच नाही, तेव्हा असा भाव होतो सर्वाघटी राम। या बोलण्याच्या गोष्टी नाहीत आणि निरूपण करण्याच्या गोष्टी नाहीत। सर्वाघटी राम देहा देही एक, अनेक देह असले तरी राम एकच आहे, अशा प्रकारची भावना निर्माण होते। सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी, कशा कसं लिहिलेलं आहे, सूर्य जसा सहस्र रश्मी करानी जगाला स्पर्श करतो पण मुळीच लिप्त नसतो, तशा प्रकारच्या त्याच्या अंतःकरणाच्या भावना सर्वांना स्पर्श करतात आणि सर्वांना समजतं की निष्काम निष्कपट प्रेम पूर्णपणाने परमात्मा भावानी पाहतो आहे, शिष्य भावाने जरी पाहिलं तरी कुठेतरी कमतरता आहे, पण सद्गुरु शिष्याकडे परमात्मा भावानी पाहतात। शिष्य भावानी पाहण्यामध्ये देखील त्याच्यावर उपकार करायचा अशी भावना असू शकेल, पण परमात्मा भावानी पाहता आलं तर, आणि एका साधकाने दुसऱ्या साधकाकडे पाहायला काय हरकत आहे, द्वैत भावनेमध्ये दोष दिसतात, द्वैत भावनेमध्ये पुष्कळच गडबडी असतात, पण अशी अद्वैत भावना निर्माण नामस्मरणानी मुळात, ही एकदम बाहेरच्या अभ्यासाची गोष्ट नाहीये, नामस्मरण करावं तास दीड तास रंगून जावं आणि मग नंतर सहज अभ्यास करावा की जसा सूर्याचा रश्मी स्पर्श करतो आपल्याला तशा आपल्या नजरेनी स्पर्श आहे, तशा आपल्या मनानी दुसऱ्याचं चिंतन आहे, विचार आहे, तसं आपलं दुसऱ्याबरोबरचं बोलणं आहे, अलिप्त पण प्रकाश देणारं, उद्गार करणारं, प्रेम देणारं, जीवन देणारं, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी। बघा केवढं मोठं ध्येय नामस्मरण करणाऱ्याच्या समोर ज्ञानेश्वर महाराज ठेवतात। ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा, अशा प्रकारचा हरिपाठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तामध्ये परिपूर्ण बसलेला आहे। एवढंच नव्हे तर अशा हरिपाठाचा, म्हणजे हरिपाठ याचा अर्थ ही अभंग हरिपाठ असं ती 28 हे 28 अभंग नाही तर या भावनेने नामस्मरण करणं याला हरिपाठ म्हणता येते। हे नुसते एका पाठोपाठ एक अभंग म्हणणं म्हणजे नाही, ज्ञान देवा चित्ती हरिपाठ नेमा अशा रीतीने नामस्मरण करण्याचा परिपाठ ज्ञान देवांच्या चित्तामध्ये जो आहे त्यामुळं मागील या जन्मा मुक्त झालो, जे काही मागचे जन्म होऊन गेले त्या जन्मापासून मी मुक्त झालो. या जन्मात तर झालंच, या जन्मात अद्वैत कुसरी विरळा जाणे, पण आता मागे देखील जन्म झालेले होते वगैरे या भावनेतूनही मुक्त झालो. एक बळाचे निवडले जे उगमाकडे पोहत गेले, उगम दर्शने पावन झाले तीर्थरूप असं समर्थ म्हणतात. त्यांनी आपलं मूळ शोधून पाहिलं, तिथपर्यंत गेले आणि लक्षात आलं की आपण कधीच जन्माला न येणारे असे अज अमर आत्मरूप आहोत. उगमा पहिलीकडे गेले ही भावना देखील मुरली, तेथोनी परतोनी पाहिले आणि तिथून मागे वळून पाहिलं सहज की केवढा मोठा प्रवास झाला. तव पाणीचं आटले काही नाही असं समर्थ म्हणतात. एवढी मोठी वाटचाल चाललो ती काय चाललो कोण जाणे, कुठलं पाणी आणि कुठलं उगमाकडे पोहत जाणं काहीच नाही. कोण बळाचे निवडले ते उगमाकडे पोहत गेले असं काहीच नव्हतं. त्या ठिकाणाहून असं लक्षात येतं की कधीच जन्म झालेला नव्हता, काहीच नव्हतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मागील या जन्मा मुक्त झालो, या जन्मात तर आहेच पण मागच्या जन्मात देखील मुक्तच होतो हे आता लक्षात येत आहे. फार महत्वाचा अभंग, अतिशय सुंदर असा अभंग. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमा वैरी हरी झाला. सर्वाघटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. ज्ञान देवा चित्ती हरी पाठ नेमा, मागील या जन्मा मुक्त झालो. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत. Thank you.